चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टिकोला साखर कारखान्याचा गाळप हंगाम 29 ऑक्टोबर पासून सुरू होणार। मेरठ येथील मवाना मध्ये टिकोला साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा शुभारंभ 29 ऑक्टोबर पासून सुरू होईल। कारखान्याकडून 5 दिवसापूर्वी 27,000 क्विंटल ऊसाचा हेतू जाहीर करण्यात आला आहे, तर गेट व सेंटरची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। मवाना समितीशी 41 गावातील हजारो शेतकरी जोडलेले आहेत। विभागामध्ये गाळप हंगाम 2020-21 सुरू होणार आहे, तर मंडलमध्ये एकानंतर एक साखर कारखान्याची धुराडे पेटण्यास सुरुवात होईल। टिकोला स्थित साखर कारखान्याचा गाळप हंगाम 29 ऑक्टोबर पासून सुरू होईल, जो गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला सुरू झाला होता। यंदा 3 दिवस आधी 29 ऑक्टोबरला सुरू होत आहे। यासाठी 27,000 क्विंटल मागणी देखील जाहीर करण्यात आली आहे। खरेदी केंद्रावर 27 ऑक्टोबर पासून वजन करणे सुरू होईल। नियमानुसार 5 दिवसापूर्वी गावामध्ये पावती मागणी जाहीर करण्यात आली आहे। कारखान्याची गाळप क्षमता 90,000 क्विंटल आहे, पण सध्या 27,000 क्विंटलची मागणी जाहीर केली आहे। कारखान्याचे महाव्यवस्थापक साईन अन्सार यांनी सांगितले की 29 ऑक्टोबरला गाळप हंगाम विधिवत सुरू होईल। सध्या 27,000 क्विंटलची मागणी जाहीर करण्यात आली आहे। आठवड्याभरामध्ये कारखाना पूर्ण क्षमतेसह 90,000 क्विंटल ऊसाचे गाळप सुरू करेल, ज्यामध्ये 48,000 क्विंटल गेट आणि 52,000 क्विंटल ऊस सेंटरचा येतो।